नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीधरा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येता त्या आयतारा नवी दिल्लींत चड उत्पन्न दिवपी हवामानाक लवचीक आनी जैव मजबूत पिकांच्या 190 जातींचे लोकार्पण करतले. ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री शेतकार आनी शास्त्रज्ञां वांगडा संवादूय साधतले. ह्या 190 जाती मदीं 61 पिकांचो आसपाव आसा. तातूंतली 34 शेतांतली पिकां तर 27 बागायती पिकां आसात अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयान जारी केल्ल्या एका निवेदनांत दिल्या. शेतांतल्या पिकां मदीं बाजरी, चारा पिकां, तेलबियां, दाळ, ऊस, कापूस आनी हेर पिकां सयत वेगवेगळ्या कड्डणांच्या बियांचो आसपाव आसा. बागायती पिकांत फळां, भाजीपालो, मळ्यांतली पिकां, कंदमुळां, मसाले, फुलां आनी वखदी वनस्पतींच्या वेगवेगळ्या जातींचो आसपाव आसा. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन संस्थेन आपत्ती वेवस्थापनातले अंतराळ तंत्रगिन्यान ह्या विशयाचेर एका दिसाच्या कार्यशाळेचे आयोजन करून राष्ट्रीय अंतराळ दीस 2024 मनयलो. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण आणि गृह मंत्रालयाच्या जोडपालवान शुक्रारा ही कार्यशाळा घडून हाडली. आपत्ती प्रतिसाद वाढोवपाक अंतराळ तंत्रगिन्यानाची भूमिका ह्या विशयाचेर 300 वर लोकांनी वाटो घेऊन भासाभास केली. या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या आंगाविशी तांत्रिक सत्रांचे आयोजन केले. हातून ते जीआयएस, एआय आणि मशीन लर्निंगाचो आसपाव आशिल्लो. पालसणा कोसळ्या उपरांत वायनाडात केंद्र सरकाराच्या सोडवणूक आणि आदाराच्या यत्नातल्यान आता मेरेन वट्ट 30 जणांक सोडयल्यात, 520 लोकांक भायर काढल्यात तर 112 मोडी मेळ्यात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ, लष्कर दळ, हवाई दळ, नौदल, उजो पालोवपी दळ आणि नागरी संरक्षण हांच्या कर्मचाऱ्यांसयत 1200 वयर सोडवणदारांक सरकारान घडणुकेच्या सुवातेर तैनात केल्यात. वैजकी आधार आणि उपचारा खातीर दोतोर आणि वैजकी कर्मचाऱ्यांसयत 100 चड अँब्युलन्सी धाडल्यात. भारतीय सैन्यात वायनाडात 190 फूट उंचायेचो बेली पूल बांदिल्ल्यान घडणुकेच्या सुवातेर जड यंत्रां आणि अँब्युलन्स सुविधा पावप शक्य झाले. फक्त 71 वरां भितर हो पूल बांदून पुराय केलो. ह्या पुलाक लागून आडखून पडिल्ल्या सुमार 200 लोकां मेरेन बचाव कार्य करपाक जड यंत्रणा आणि मोटारी पावप शक्य झाले. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिश्री फाल्यां सावन 2 दिसांचे नेपाळ भोंवडेर वतले. विदेश वेव्हार सचिवाची ही भेट दोनूय देशांमदीं नेमान उच्च पातळेचेर आदान प्रदान करपाची परंपरा चालू आशिल्ल्याचे संकेत दिता असे विदेश व्यवहार मंत्रालयान म्हळा. भारतान आपल्या पहिल्या धोरणातल्यान नेपाळा वांगडा आशिल्ल्या संबंधांक दिल्ले प्राधान्य ह्या भेटीतल्यान दिसून येता. भारत आणि नेपाळ यांच्या मध्ये युगपूर्वी संस्कृताय, सांस्कृतिक मळार आणि लोकांमधले नाते दर्शयता असे आकाशवाणी खबराकारान म्हळा. नेपाळा सयत जावपी उंचेल्या पावण्यावेले विचारांचे आदान प्रदान आणि मुखेल मुळाव्या साधन सुविधा आणि जोडणी प्रकल्पात आशिल्ले गतीक लागून फाटल्या वर्सांनी दोन्ही देशांमधलो द्विपक्षीय संबंध अनेकूय घटमूट झाला. विदेश व्यवहार सचिवाची ही भेट भारत नेपाळ द्विपक्षीय संबंध अनेक घटमूट करतली अशी आस्त मंत्रालयान उक्तायल्या. गाझा हांगा स्थलांतरीत लोकांक आलाशिरो दिवपी शाळेचेर आणि मशिदीचेर इस्रायलान केल्ल्या हल्ल्यात उण्यात उणे 93 पॅलेस्टीयन लोकांक मरण आयला. गाझा नागरी संरक्षण एजन्सीच्या म्हणण्याप्रमाण उदंत गाझा शहरातल्या अल तालिबीन परिसरात लोक फातोडेर नमाज करतना हो हल्लो झालो. इस्रायलान हाची पुष्टी करून हमास या सुवातेर वावुरता असे सांगला. मरण आयिल्ल्या उण्यात उणे 90 जणांची मोडी मेळ्यात असे गाझा नागरी संरक्षण प्रवक्ते महमूद बसल हांणी कळीत केला. इस्रायल संरक्षण दळान ह्या हवाई हल्ल्यात इमारतीत आशिल्ल्या कमांड आणि कंट्रोल सेंटरातल्या हमास आतंकवाद्यांक लक्ष केल्ले असे खात्रीनिशी सांगला. संसारीक शेवा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शिव संवर्धन आणि संरक्षण कार्यात वावुरपी लोकांची तोखणाय केल्या. भारतात शिवाच्या संवर्धनाक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय नदरेन महत्व असा. देशात राष्ट्रीय शिव फक्त गीर राष्ट्रीय उद्यानात असत. या वाठारातल्या संवर्धन यत्नांक लागून 2015 आशिल्लो शिवाचो आकडो वाढून 2020 674 इतलो झाला असे पर्यावरण मंत्रालयान कळीत केला. वर्षा भितर शिवाची संख्या खूप वाढल्या ही एक सकारात्मक घडणूक असा असे प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात म्हळा. उणे फेब्रुवारीत संघराज्य मंत्रिमंडळान आंतरराष्ट्रीय वेळ माजर युती स्थापन करपाक मान्यताय दिली. शाश्वत उदरगतीक चालना दिवपा खातीर हो उपक्रम एक समग्र पद्दत तयार करपाचो यत्न करता आणि हे संबंधी समुदायाच्या यत्नाक आधार दिवपाचो यत्न करता असे प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळें. संसारीक पावण्याचेर ह्या यत्नांक चालना दिवपी प्रतिसाद मेळपाक लागला म्हण प्रधानमंत्री मोदी हांणी खोस परगटायल्या. प्रधानमंत्री मोदी हांणी सगळ्या वन्यजीव मोगींक गीर राष्ट्रीय उद्यानाक भेट दिवन भव्य आशियाई शिव सोदून काडपाचे आनी गुजरातातल्या लोकांच्या आतिथ्याचो अणभव घेतना शिवाची राखण करपा खातीर घेतिल्ल्या यत्नांचे साक्षीदार जावपाचे निमंत्रण दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.